नमस्कार प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, मी सौ मंदा बाबाराव जळमकर, प्रभाग क्रमांक 12 क, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटची उमेदवार असून जास्त प्रमाणात विकासाची कामे करून लोकांना चांगली सुव्यवस्था देण्याचा निर्धार करते. त्याकरिता आपले अमूल्य मतदान तुतारी वाजविणारा माणूस यासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमतानी विजयी करा. आपले एक अमूल्य मत म्हणजेच विकासाला मत. धन्यवाद. मंदा बाबाराव जळमकर, आपलीच समाजसेविका.